पुणे रेडिओ स्टेशनवर महाशिवरात्रीनिमित्त गदी माडगूळकर यांची व्याध ही संगीतिका बाबूजींनी स्वरबद्ध केली होती. गदिमांची अलौकिक काव्यप्रतिभा, बाबूजींचं अर्थानुरूप संगीत व माझे सूर असा त्रिवेणी संगम झाल्यामुळे अनेक श्रवणीय गीतांची निर्मिती झाली.
ज्योत कटली हो अरुणोदय पुरुष प्रणय केवल अभिनय ज्योत कटली हो अरुणोदय